93.5 रेड एफएम वर 8:45 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. गेल्या 5-6 दिवसांपासून शहरामध्ये एकूणच पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊन सुद्धा गंगापूर धरणात पाणी साठा जो आहे तो 80% आहे. त्यामुळे आता अशी घोषणा केली गेली आहे की 15 ऑगस्ट पासून 2 वेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. आजपासूनच पाणी कपात पूर्णतः रद्द होणार आहे. वा वा वा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि सगळ्यांना आनंद. डेफिनेटली खुश व्हा, डेफिनेटली आनंद साजरा करा. पण आपल्याला ते दिवस विसरून चालणार नाही जेव्हा आपल्या गंगापूर धरणातला पाणी साठा अरे बापरे 10%, अरे बापरे 8%, या बाबू 5%, आता काय करायचं. ही सगळी जी सिच्युएशन होती ती आपल्याला विसरून चालणार नाहीये. आणि पाणी वाचवून वाचवून वापरणं हे आता शिकलो आहोत आपण, नाही का शिकलो आहोत का. पण प्रश्नच आहेत सगळे उत्तर मिळून सुद्धा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर बोलना माही बोलना फ्रॉम कपूर अँड सन्स. गाणं येत आहे थोडंच वेळात, एन्जॉय, बजाते राहो.